आकाशवाणी मुंबई, तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल सतर्क, हल्लेखोरांचा शोध जारी. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था. पहलगाम हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू तर 16 जण गंभीररित्या जखमी. मृतांमध्ये महाराष्ट्रातले 6 जण. दहशतवादाच्या विरोधात साऱ्या जगाचा भारताला पाठिंबा. पुण्याची FTII आणि कोलकात्याची सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान. आणि ISSF नेमबाजी स्पर्धेत भारत 7 पदकं जिंकून 3 स्थानावर. काश्मीरमध्ये पहलगाम इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्वत्र तीव्र निषेधाची लाट उमटली. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 27 जणांचा बळी गेला असून त्यातले बहुसंख्य पर्यटक होते. महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीर सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. महाराष्ट्रातले आणखी किती पर्यटक तिथे होते याचा शोध राज्य सरकार घेत आहे. पहलगाम आणि जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांच्या मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहेत. ते याप्रमाणे 019-322-22-337, 7780885759, 9697982527 आणि 600-6365245. मदत क्रमांक पुन्हा एकदा 019-322-22-337, 7780885759, 9697982527 आणि 600-6365245. याखेरीज जिल्ह्यांमध्ये मदतीसाठी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लष्कर ए तैयबा आणि या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान या भ्याड हल्ल्याचा सूत्रधारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र केली. संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्र तयार करून सर्वत्र कचून शोध घेतला जातोय. पर्यटकांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीरमध्ये आज बंद पाळला जातोय. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीनं या हल्ल्याच्या निषेधात शांततापूर्ण निदर्शनं केली जात आहेत. पहलगाम, दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग, कुलगाम आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्रिमंडळाचे इतर सदस्य, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीगण यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. देशातल्या सर्व राजकीय पक्षांनीही या हल्ल्याचा निषेध केलाय. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलंय की हा हल्ला शोकाकुल करणारा असून सारा देश दहशतवादाच्या विरोधात एकवटला आहे. या हल्ल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा सोडून भारतात परतलेत. आल्यानंतर त्यांनी विमानतळावरच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज श्रीनगरमध्ये पोलीस नियंत्रण कक्षात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी अमित शहा यांनी मृतांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं. मृतांचं पार्थिव विशेष विमानानं श्रीनगरहून त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवलं जात आहे. यानंतर गृहमंत्र्यांनी पहलगामजवळ बैसरन इथं प्रत्यक्ष हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा देखील होते. गृहमंत्री जखमींवर उपचार सुरू असलेल्या अनंतनाग इथल्या सरकारी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूसही करणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काश्मीर खोऱ्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्याच्या स्थितीची माहिती सिंह यांना दिली. हल्ला झालेल्या परिसरात सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलंय. परिसरात शोधमोहीम राबवण्यासाठी सैन्याचे जवान तैनात करण्यात आले. पहलगाम इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी अधिक विमान उड्डाणं आयोजित करण्याविषयी चर्चा केली. नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेतली. विमान कंपन्यांना नियमित भाडेपातळी राखण्याचे निर्देश देण्यात आलेत. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही नायडू यांनी विमान कंपन्यांना दिले आहेत. दिल्ली आणि मुंबईसाठी प्रत्येक प्रत्येकी 2 अशा 4 उड्डाणांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह राज्यात परत आणले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एअर इंडियाच्या श्रीनगरहून मुंबईकरता 12:15 वाजता रवाना झालेल्या विमानातून संजय लेले आणि दिलीप डिसले यांचं पार्थिव येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे मृतदेह दुपारी 12:15 निघणाऱ्या विमानातून मुंबईत येतील. पुण्यातले कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे मृतदेह संध्याकाळी 6 विमानानं पुण्यात आणले जाणार आहेत अशी माहिती फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर दिली आहे. मुंबई विमानतळावर मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी असेल. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होणार असून इतर पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था केली जात असल्याचंही फडणवीसांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जगभरातल्या नेत्यांनी तीव्र निषेध करत भारताला पाठिंबा दर्शवलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध करत दहशतवाद विरोधातल्या लढाईत अमेरिका भारतासोबत असल्याचं म्हटलंय. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. ब्रिटनचे प्रधानमंत्री केअर स्टार्मर यांनी हा विनाशकारी हल्ला असल्याचं म्हणत हल्ल्यातले पीडित आणि भारतीय नागरिकांसोबत सहवेदना व्यक्त केल्यात. जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्स यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. हल्ल्यातले जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन यांनी या कठीण काळात भारतासोबत असल्याचं म्हटलंय. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनीही या संकटात युरोप भारतासोबत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलंय. गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी या हल्ल्याला घृणास्पद कृत्य म्हणत या हल्ल्याचा निषेध केलाय. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी हिंसाचाराचं समर्थन करता येणार नाही असं म्हणत या हल्ल्याचा निषेध केला आहे. न्यूझीलंडचे परराष्ट्र व्यवहार मंत्री विन्सन पीटर्स यांनी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. भारतातल्या युक्रेन दूतावासानं या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अमेरिका आणि पेरू देशाचा दौरा पूर्ण करून भारतात परतत आहेत. या कठीण काळात भारतीयांसोबत राहण्यासाठी त्या लवकरात लवकर भारतात येत आहेत अशी माहिती अर्थमंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं पुणे इथली भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात FTII आणि कोलकात्यातल्या सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला आहे. या संदर्भातली अधिसूचना शिक्षण मंत्रालयानं काल जारी केली. विद्यापीठ अनुदान आयोगानं केलेल्या शिफारसीनुसार या दोन्ही संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला गेल्याचं अधिसूचनेत म्हटलंय. या निर्णयामुळे या दोन्ही संस्थांना आता विद्यापीठ अनुदान आयोग आणि नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार डॉक्टरेट संशोधन आणि नवोन्मेष शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उपक्रम राबवता येतील. याशिवाय आता या दोन्ही संस्थांचा राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा तसंच शैक्षणिक श्रेण्यांक पिढी अर्थात अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये समावेश केला जाणार आहे. ISSF अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं आयोजित केलेल्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 7 पदकं जिंकत 3rd स्थान पटकावलंय. यात 2 सुवर्ण 4 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. सिमरनप्रीत कौर ब्रार हिनं 25 मीटर पिस्तल प्रकारात रौप्य पदक पटकावत स्पर्धेचा शेवट गोड केला. अमेरिका 7 पदकं जिंकत स्पर्धेत 2rd स्थानावर आहे तर चीननं 4 सुवर्ण 3 रौप्य आणि 6 कांस्य पदकांची लूट करत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान हैदराबाद इथं सामना खेळला जाईल. लखनौ इथं काल झालेल्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं लखनौ सुपर जायंट संघाचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौच्या सुपर जायंट संघानं 6 गडी बाद 159 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्स संघानं 2 गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा करून सामना जिंकला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलं सतर्क. हल्लेखोरांचा शोध जारी. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था. पहलगाम हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू तर 16 जण गंभीररित्या जखमी. मृतांमध्ये महाराष्ट्रातले 6 जण. दहशतवादाच्या विरोधात साऱ्या जगाचा भारताला पाठिंबा. पुण्याची FTII आणि कोलकात्याची सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान. आणि ISSF नेमबाजी स्पर्धेत भारत 7 पदकं जिंकून 3rd स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.